विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. शेतकऱ्यांना दर्जेदार शेती साहित्य रास्त दरात उपलब्ध करून देण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करून शेतीपूरक उपाय देण्याचं काम बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ करत आहे. या सुविधांचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या बारामतीच्या शेती औषधे बियाणे आणि खतांच्या घाऊक आणि किरकोळ विभागाचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड इथं झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. संस्थेच्या आर्थिक उलाढाल चालू आर्थिक वर्षात फेब्रुवारी अखेरपर्यंत 160 कोटी रुपयांहून अधिक झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पुण्यातील जिल्हा सल्लागार समिती बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी बँकांना येत्या 31 मार्चपर्यंत कर्जवाटपाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पीएम विश्वकर्मा योजना, स्वनिधी योजना आदी योजना जिल्ह्यात राबवण्यात येत आहेत. यासाठी बँकेकडे सादर झालेली कर्ज मागणीची प्रकरणे वेळेत मंजूर करण्याची कार्यवाही करावी असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं. तंत्रज्ञानाचा योग्य वापर हा समाज परिवर्तनाचा प्रभावी मार्ग ठरू शकतो असं प्रतिपादन विजय भटकर यांनी आज पुण्यात केलं. संगणक तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूरकर यांच्या द्विभाषिक आयटी करिअर गुरु या जगातील पहिल्या चॅटबॉटचं आज भटकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिकारपूरकर यांनीही विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवावं असं मत व्यक्त केलं. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमात तंत्रज्ञान, शिक्षण आणि नवोपक्रम यावर मार्गदर्शन करण्यात आलं. मालमत्तांची खरेदी विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी आणि आर्थिक वर्षाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाची सर्व कार्यालये 26, 28, 29 आणि 31 मार्च या सुट्ट्यांच्या दिवशीही नियमितपणे सुरू राहणार आहेत. पुणे नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी या संदर्भातील आदेश दिले आहेत. पुण्यात औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांमधील दरी कमी करण्याची गरज असल्याचं मत L&T मेट्रो रेलचे माजी मुख्य कार्यकारी विवेक गाडगीळ यांनी व्यक्त केलं आहे. अभिनव अभियांत्रिकी स्थापत्य केंद्रातर्फे आयोजित संवाद सत्रात ते आज बोलत होते. अभियांत्रिकी क्षेत्रात मोठ्या संधी असून देखील कुशल मनुष्यबळाची कमतरता असल्याचं देखील गाडगीळ यांनी सांगितलं. पुणे महापालिकेच्या अभय योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून गेल्या 4 महिन्यात 954 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. 1,64,000 अधिक मिळकत धारकांनी योजनेचा लाभ घेत दंडावर 75% सूट मिळवली आहे. याशिवाय लाभ न घेतलेल्या 19,000 अधिक नागरिकांनी देखील 115 कोटी रुपये भरले तर एकंदर 1,070 कोटींचा मिळकत कर जमा झाला आहे. थकबाकी वसुलीसाठी योजना प्रभावी ठरल्याचे महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे प्रमुख रवी पवार यांनी सांगितलं. पुणे जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभेत आज मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी 301 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सादर केलं. कौशल्य सेतू, AI शिक्षण, 2 सायन्स पार्क, दिव्यांग स्वावलंबन, महिलांसाठी माझे अस्तित्व योजना आणि सोलर पार्कद्वारे गावचा सूर्य गावची वीज या उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक असून योग्यवेळी घेतलेली HPV अर्थात ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लस या आजाराविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय ठरू शकत असल्याचं मत पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिष्ठित बालरोग तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत शहरात 14 वर्ष वयोगटातील पात्र मुलींसाठी HPV लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. सर्व लाभार्थ्यांची नोंद UWIN पोर्टलवर करण्यात येत असून अधिकाधिक मुलींना या मोहिमेचा लाभ मिळावा यासाठी वैद्यकीय विभागामार्फत जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. बैठकीत शहरातील विविध विकास कामांशी संबंधित विषयांवर चर्चा करून त्यांना मान्यता देण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार सूर्यवंशी यांनी आज मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून स्वीकारला. ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री आसावरी काकडे यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या 77 वर्षांच्या होत्या. मराठी आणि हिंदी भाषेत साहित्य रचनेखेरीज त्यांनी दोन्ही भाषांमधील साहित्य परस्परात अनुवादित केलं होतं. त्यांच्या कविता शालेय अभ्यासक्रमात देखील समाविष्ट झाल्या होत्या. चंद्रप्रकाश देवल यांच्या बोलमाधवी या काव्यसंग्रहाचा त्यांनी केलेल्या अनुवादाला साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार मिळाला होता. राज्य शासनाच्या साहित्य पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.